जे शुकदेव गोस्वामी आहेत ते परीक्षित महाराजांना विवस्वान म्हणूनच्या विषयी मार्गदर्शन घेत होते, त्याचे उत्तर सांगत होते. आणि त्यानंतर त्या परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींना प्रश्न केलेला आहे 8व्या अध्यायाच्या शेवटी की कशा प्रकारे तुम्ही जे विवस्वान म्हणू आहेत, जे म्हणू ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये 14 म्हणू येत आहेत, त्यापैकी 7वे म्हणू आहेत विवस्वान म्हणू, तर हे विवस्वान म्हणू शुकदेव गोस्वामींना प्रश्न विचारत आहेत की तुम्ही या विवस्वान म्हणूच्या विषयी मला सांगितलेलं आहे, परंतु मला आता त्यांच्या पुढे त्यांची जी वंशावळ आहे त्या वंशावळ मला ऐकण्याची आतुर इच्छा आहे, आणि त्यामुळे तुम्ही मला त्याचं वर्णन करून कृपया सांगा. तर अशा प्रकारे प्रश्न हे परीक्षित महाराज विचारत आहेत आणि शुकदेव गोस्वामी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. आणि या ठिकाणी मग त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल विवस्वान जे काही मनू आहेत त्या मनूंची वंशावळ माहिती सांगण्यासाठी मग पुढे श्रीमद भागवताच्या 9व्या स्कंदाची सुरुवात होत आहे. आणि त्या सुरुवातीला मग संपूर्णपणे जी काही वंशावळ आहे, ही जी विवस्वान मनू आहे त्यांची वंशावळ आहे, त्याचं वर्णन करण्यात येत आहे पहिल्या बऱ्याच अध्यायामध्ये. तर त्यामध्ये मग कशाप्रकारे या आजच्या ह्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की कशाप्रकारे भगवान श्रीकृष्णांच्या पासून बलरामजी येत आहेत, बलरामजी पासून चतुर्व्यूह येत आहेत संकर्षण प्रद्युम्न आणि युद्ध वासुदेव, तर यांच्यापासून पुन्हा द्वितीय चतुर्व्यूह येत आहे, आणि त्या द्वितीय चतुर्व्यूहाच्या नंतर पुन्हा नारायण येत आहेत, आणि त्या नारायणाच्या पासून पुढे जे कारणोदक्ष विष्णू आहेत, त्यानंतर गर्भोदक्ष विष्णू आहेत, त्यानंतर शिरोदक्ष विष्णू आहेत. तर भगवंत हे आपल्या शक्तीच्या म्हणजे आपल्या शक्तीच्याद्वारे ह्या पूर्णपणे ब्रह्मांडाची सृष्टीची निर्मिती करत आहेत, आणि त्यासाठी मग जे ह्या सृष्टीचे निर्माते आहेत ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाची पण निर्मिती ह्या भगवान श्रीकृष्णांच्या विस्तारित रूप आहे, ज्यांचं नाव आहे गर्भोदक्ष विष्णू आहे, त्या गर्भोदक्ष विष्णूंच्या नाभिकमळामधून, तर गर्भोदक्ष विष्णू हे गर्भोद सागरामध्ये पहुडलेले आहेत, आणि त्या गर्भोदक्ष विष्णूंच्या नाभिकमळामधून एक कमळ नाळ येत आहे, आणि त्या कमळावरती ह्या चतुर्मुखी ब्रह्मदेवाचा जन्म झालेला आहे. आणि त्या ब्रह्मदेवाची निर्मिती या ठिकाणी सांगत आहेत कशाप्रकारे ब्रह्मदेव हे भगवंतांच्या नाभीतून एक सुवर्ण कमळ उत्पन्न झाले, आणि त्यांच्यावर चतुर्मुख ब्रह्मदेवाची ब्रह्मजवाने जन्म घेतलेला आहे. आणि पुढे मग ह्या जेव्हा ब्रह्मदेव या ठिकाणी जन्म घेत आहेत, तर ते ब्रह्माजी जेव्हा अवतरित होत आहेत तेव्हा त्यांना प्रश्न पडत आहे की मी का आलो आहे या ठिकाणी, मी कोण आहे, मी का आलो आहे, आणि मला इथं कुठलं कार्य असं आहे ते मला करायचं आहे, आणि माझा प्रकट होण्याचा उद्देश काय आहे, मी काय केलं पाहिजे. आणि त्या ब्रह्माजी त्या नाभिकमळामध्ये जे चतुर् नाभिकमळ आहे गर्भोदक्ष विष्णूच्या नाभिकमळामध्ये ते खाली आणि वर चक्र मारू लागले, आणि त्या नाभिकमळामध्ये त्यांना नंतर जेव्हा ते वर आले तर त्यांना एक आवाज आला, आणि त्या आवाजामध्ये त्यांनी ऐकलं की तप, म्हणून ब्रह्माजींनी तप हे शब्द ऐकल्यानंतर त्यांनी असे त्यांचे हजारो वर्षी तपश्चर्या केली ब्रह्माजींनी, आणि त्या ब्रह्माजींनी तपश्चर्या केल्यानंतर त्यांना भगवत साक्षात्कार आत्मसाक्षात्कार पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा साक्षात्कार झालेला आहे, आणि साक्षात ते भगवंतांना भेटलेले आहेत त्यांना साक्षात समोरासमोर. आणि त्यानंतर ब्रह्माजी विचारत आहेत, त्यांना प्रार्थना करत आहेत, नतमस्तक होत आहेत, त्यांचे स्तुतिगान करत आहेत भगवंतांची. जे भगवंत संपूर्ण सृष्टीचे अनंतकोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत, संपूर्ण सृष्टीचे स्रोत आहेत श्रीकृष्ण किंवा नारायण, तर त्या भगवंतांना ते भेटत आहेत, त्यांच्याशी प्रार्थना करत आहेत, आणि त्यांना भेटल्यानंतर भगवंत सांगत आहेत की मी तुझ्या तपावरती अतिशय अतीव प्रसन्न आहे, आणि म्हणून मी तुम्हाला एक सेवा देऊ इच्छितो. ह्या भौतिक सृष्टीची जी निर्मिती आहे, ही निर्मिती ही तुम्हाला करायची आहे. आणि भौतिक सृष्टीची निर्मिती करण्यासाठी काय केलेलं आहे, भगवंतांनी ब्रह्मदेवाला आज्ञा दिलेली आहे. आणि अशा प्रकारे आज्ञा दिल्यानंतर त्या ब्रह्मदेवानी आपल्या बुद्धीच्या, ज्या ब्रह्मदेवांचं जे शरीर आहे बुद्धी तत्वांनी बनलेलं आहे पूर्णपणे, तर ह्या पाच तत्वांनी बनलेलं नाही तर बुद्धी तत्वांनी बनलेलं संपूर्ण शरीर आहे. त्यांना चार मुखे आहेत, आपल्याला चार दिशा आहेत म्हणून चार मुखे आहेत. तर अशा ब्रह्माजींनी आपल्या पूर्णपणे बुद्धीपणाला लावून, जेवढी काय शक्ती त्यांच्याकडे, भक्ती आहे, युक्ती आहे, बुद्धी आहे, सर्व पणाला लावून काय केलेलं आहे, त्या संपूर्ण ह्या सृष्टीची निर्मिती करण्यासाठी त्यांनी आपली शक्ती लावलेली आहे. कारण का, तर त्यांनी भगवंतांची आज्ञा घेतलेली आहे, भगवंतांनी त्यांना आज्ञा दिलेली आहे. जरी त्यांना कधी कधी त्या ब्रह्मदेवांना कधी कधी गर्व येत असेल, जसं आपण त्या ब्रह्मलीलेमध्ये पाहतो, कृष्ण लीलेमध्ये त्यांना गर्व झाला असतो की हे छोटं वृंदावनातील जे यमुनाचे किनारे जे गोप मित्रांच्या बरोबर जे खेळत आहे, जे उष्ट खात आहे, ताक लोणी किंवा ताक भात खात आहे, ते कृष्ण, हे छोटेसे कृष्ण, हे काय पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत का, त्यांना विश्वास बसत नाही. म्हणून परीक्षा घेतात, त्या परीक्षेमध्ये ते फेल होतात ब्रह्माजी, आणि मग ते पुन्हा भगवंताची माफी मागत आहेत. आणि तेच ब्रह्माजी जेव्हा त्यांना वाटतं की मला भगवंताला भेटायचंय, माझ्या संपूर्ण सृष्टीचा रिपोर्ट मला द्यायचा आहे, तर ते भगवंत जेव्हा द्वारकेमध्ये असतात, त्या ठिकाणी जातात, द्वारकेच्या दरवाजावर जातात, त्या ठिकाणी पहारेदार असतात तिथं, आणि ते मग म्हणतात की मला भगवान श्रीकृष्णांना भेटायचं आहे. तेव्हा ते पहारेकरू येत आहेत कृष्णांना सांगण्यासाठी की तुम्हाला भेटण्यासाठी ब्रह्माजी आलेले आहेत द्वारपालावर. तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारी जी काही भावना आहे, त्याच्यामध्ये असणारी जी काही इच्छा आहे, आकांक्षा आहे, ती जाणण्यासाठी युक्त असणारे भगवंत आहेत, ती जाणकार असतात त्याच्या सर्वांचे. सर्व भगवंत सर्वांच्या हृदयामध्ये काय चाललेलं आहे, काय परिस्थिती आहे, आणि काय हेतू घेऊन तो व्यक्ती, तो भक्त माझ्याकडे आलेला आहे. तर ब्रह्माजीचा हेतू काय आहे, तर ब्रह्माजीला वाटत होतो मी ह्या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केलेली आहे, आणि मी किती मोठा देव आहे, किती मी मोठा माणूस आहे. बघा, संपूर्ण सृष्टीची रचना केलेली आहे, त्यामध्ये अनेक पर्वत आहेत, अनेक नद्या आहेत, अनेक प्रकारचे पशु पक्षी आहेत, अनेक 84 लक्ष येऊनी बनवलेले आहे, आणि समुद्र बनवलेले आहेत, अनेक प्रकारच्या या ठिकाणी मी सुख सुविधा बनवलेत लोकांना देण्यासाठी. तर हा तो ब्रह्मदेवाला झालेला गर्व आहे, तो गर्व हरण करण्यासाठी भगवंतांनी ही एक ब्रह्म विमोहन लीला केलेली. ब्रह्मविमोहन म्हणजे ही द्वारकेतली लीला आहे, ती ब्रह्मविमोहन लीला आहे. तर ही कोण ब्रह्म आईल, चैतन्य चरितामध्ये या ग्रंथामध्ये याचं वर्णन आहे विस्तारामध्ये. तर कृष्ण म्हणतात की ब्रह्माजीला थोडासा गर्व झालेला आहे, आणि म्हणून त्या पहारेकरांना सांगतात कृष्ण की जा, की त्या द्वार त्या ब्रह्माजीला सांगा की तुम्ही कोणते ब्रह्माजी आहेत. ब्रह्माजीला वाटतं अरे मी तर ब्रह्मदेव आहे, ह्या भूलोकांचा चतुर्मुखी ब्रह्म आहे, तर अजून कोणी ब्रह्माजी आहेत का, अजून इथं कोणी आहे का, माझ्या व्यतिरिक्त अजून कोणी आहे का ब्रह्माजी. तेव्हा ते पहारेकरू श्रीकृष्णा निरोप देत आहेत की चतुर्मुखी ब्रह्माजी आलेले आहेत. तर भगवंत आपल्या चुटकी सरसी केवळ त्यांच्या मनामधून इच्छा झालेली भगवंतांना की हा जे चतुर्मुखी ब्रह्म आहेत त्यांना आता धडा शिकवायचा आहे, की जे यांना झालेला गर्व आहे तो हरण करायचा आहे. आणि त्यामुळे भगवंत आपल्या केवळ मनामध्ये इच्छा व्यक्त करत आहेत की जेवढे काय अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत, त्या ब्रह्मांड नायकाच्या ब्रह्मांडामध्ये असणारे, प्रत्येक ब्रह्मांडामध्ये असणारे जे ब्रह्मदेव आहेत, कुणी चतुर्मुखी ब्रह्म आहे, कुणी अष्टमुखी, कुणी 12 मुखी, कुणी 20 मुखी, कुणी 50, कुणी 60, कुणी 80, कुणी 100, कुणी 200, 500, 1000, 10000, असे प्रत्येक ब्रह्माजीला मुख आहेत. आणि त्या सर्व ब्रह्माजींना भगवान श्रीकृष्ण आज्ञा देत आहेत, सर्वांनी या इकडे मला भेटण्यासाठी. आणि त्या ठिकाणी सर्व ब्रह्माजी येत आहेत, सर्व ब्रह्माजी. जसं एखाद्या हत्तीच्या कळपामध्ये, जसं एखादा वासराचं पिल्लू जसं अनुभव करतं की हत्तूचा मोठा कळप आहे, त्या हत्तीच्या कळपामध्ये वासराचं पिल्लू आहे, वासरू ती कशी स्वतःला एकदम अतिशय छोट्याशा किंवा अतिशय आपण तुच्छ असल्याची त्यांना त्यांच्या मनामध्ये वाटत आहे की मी किती लहान आहे, मी किती तुच्छ आहे ह्या सर्व ब्रह्मदेवांच्या पुढे. आणि ते ब्रह्माजी ह्या भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार सर्व काही कार्य संपन्न करत आहेत आपल्या आपल्या ब्रह्मांडामध्ये, सर्व कार्य व्यवस्थापन करत आहेत, ब्रह्मांडाची निर्मिती करत आहेत, त्यानंतर संपूर्ण सृष्टीची रचना करत आहेत. आणि सर्व कुणाच्या अध्यक्षखाली, ते एका गोविंद देवांच्या अध्यक्षखाली सर्व काही कार्य करत आहेत. आणि त्या चतुर्मुखी ब्रह्मदेवाला वाटलं की मी काय आहे, मी हा भूलोकाचा चार दिशाचा असणारा मी ब्रह्माजी आहे आणि माझ्यामुळे सर्व काही सृष्टीची रचना झालेली आहे, संपूर्ण या ठिकाणी सर्व जीवाची निर्मिती केलेली आहे, 84 लक्षयोनी या ठिकाणी निर्मित आहे, तर सर्व काय माझ्या अध्यक्षखाली चालत आहे. तर भगवंतांनी मला दिलेली आहे सेवा आहे, परंतु त्या ब्रह्माजीला झालेला अहंकार आहे, तो गर्व हरण करण्यासाठी ही ब्रह्मदेवाचा हा गर्व हरण केलेला आहे भगवंतांनी या द्वारका या ठिकाणी. आणि मग पुढे मग तेच ब्रह्माजी पुन्हा नतमस्तक होऊन भगवंतांना प्रार्थना करत आहेत, ते आपली स्वाभाविक स्वरूप स्थिती जाणत आहेत, स्वभाव आणि स्वरूप स्थिती जाणून त्यानंतर पुढे ते आपलं भगवंताच्या आज्ञेनुसार कार्य करत आहेत. आणि त्यानंतर पुढे मग ह्या ब्रह्माजींची वंशावळ कशा प्रकारे, तर आपण जे काही आपल्याला ही मनुष्यवनी भेटलेली आहे तर त्यासाठी अनेक वंशावळ आपल्या मागे आहेत. आपल्या जर बघितलं आपल्या पूर्वजां बघितलं, संपूर्ण जे काही पूर्वज बघितलं, तर आपली हे ब्रह्मदेवापर्यंत आपली वंशावळ जाणार आहे. म्हणून जेव्हा आपण जगन्नाथपुरी जातो त्या ठिकाणी आपल्याला गोत्र विचारलं जात आहे, तुमचं गोत्र कोणतं आहे, तर संपूर्ण ही जी काही आपण आपल्याला ही मनुष्य देह भेटलेला आहे तर त्याचं कनेक्शन कुणाशी आहे, तर ब्रह्मदेवाशी आहे. तर ब्रह्माजी आधी काय आहेत, आदिजीव आहेत. आणि त्या आदिजीव ब्रह्माजीच्या द्वारे संपूर्ण सृष्टीची जी काही वंशावळ आहे ती वंशावळ कशी निर्माण झाली त्याचं वर्णन ह्या श्रीमद भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये वंशावळीचं वर्णन दिलेलं आहे. आणि त्यामध्ये मग विवस्वान म्हणून आहेत ते ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मनू इथं आहेत, त्या 14 मनूपैकी हे 7वे मनू आहेत, विवस्वान म्हणू आहेत. आणि त्या विवस्वाना मनूंच्या वंशावळीमध्ये पुढे वंशावळीमध्ये त्यांना एक इला नावाची मुलगी होते आणि त्या मुलीला 10 मुलगे प्राप्त होतात. त्यामध्ये इक्षाकू, नृग, शैती, धिष्टा, कश्यक, नरोस्यतक, प्रसदा, नभग आणि कवी. तर अशा प्रकारचे हे पुत्र ह्या वंशावळीमध्ये प्राप्त होत आहेत. आणि त्यानंतर ह्या संपूर्ण वंशावळीचं वर्णन केलेलं आहे. मुलाला मनुला प्रथम संतती नसल्यामुळे ती त्याला व्हावी म्हणून परम ज्ञानी महर्षी वशिष्ठांनी मित्र आणि वरुण यांना संतुष्ट करण्याकरिता यज्ञ संपन्न केला. पुढे ऊर्ध्वरीन सांगितल्यानुसार होता ब्राह्मणाने श्रद्धेच्या इच्छेचे स्मरण करून एकाग्र चित्ताने वर्षकारकपूर्वक आहुती देताना तिच्या सांगण्याप्रमाणे संकल्प केला. पुत्र प्राप्तीसाठी म्हणून यज्ञ केला होता, परंतु त्याच्या पत्नीच्या विनंतीवरून होत्याने संकल्पात परिवर्तन केले. परिणामी त्याला इला नामक कन्या झाली. कन्याचा जन्म झालेला पाहून मनुला विशेष आनंद झाला नाही आणि म्हणून तो वशिष्ठ गुरूंना पुढील प्रमाणे म्हणाला. तर ही जी वंशावळ आहे ती पुढच्या काही अध्यायामध्ये पुढे चालत राहणार आहे. तर ह्याच म्हणजे सूर्य विवस्वान सूर्यदेवाचे पुत्र असतात, ह्याच वंशावळामध्ये पुढे भगवान श्री रामचंद्र हे प्रकट झालेले आहेत. दिलीप आहे, त्यानंतर दिलीप आहे, त्यानंतर दशरथ महाराजांच्या रूपामध्ये दशरथ महाराजांचे सुपुत्र म्हणून भगवान श्री राम हे प्रकट झालेले आहेत. आणि पुन्हा ह्याच वंशावळीचा दुसरा एक भाग म्हणून तर जे चंद्रवंशामध्ये भगवान श्रीकृष्ण हे प्रकट झालेले आहेत. श्रीराम हे सूर्यवंशामध्ये प्रकट झालेले आहेत आणि चंद्रवंशामध्ये श्रीकृष्ण भगवान हे प्रकट झालेले आहेत. तर त्यांच्या पुढे वंशावळी पुढे चालत राहणार आहे परंपरा. आणि अशा ह्या वंशावळीमध्ये येऊन भगवंत आपल्या दिव्य लीलांचं आस्वादन करत आहेत. आणि त्यानंतर आपल्या जे काही त्यांचं उद्देश आहे, त्यांचं कार्य आहे, त्यासाठी आलेले ते कार्य ते पूर्ण करण्यासाठी सफल बनत आहेत. आणि पुढं या नव्या स्कंदामध्ये आपण पाहत आहोत की कशाप्रकारे भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये नारद मुनींनी ब्रह्माजीकडून जे ज्ञान घेतलेले तेच ज्ञान ते व्यासदेवांना देत आहेत. तेच व्यासदेव हे शुकदेव गोस्वामींना ज्ञान देत आहेत. शुकदेव गोस्वामी त्या परीक्षित महाराजांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहेत. आणि त्यामध्ये मग भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामीने विचारत आहेत भागवताचे जे काही 10 प्रमुख विषय आहेत त्या विषयाच्या संदर्भामध्ये भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये विचारलेला आहे प्रश्न. आणि त्यापैकी जी काही 9वा विषय चालू आहे त्याचं नाव आहे, म्हणजे आता 9वा स्कंद चालू आहे भागवताचा, त्याचं नाव आहे ईशानुकथा. तर त्याच्यामधील जे 10 विषय आहेत भागवतातील, अतसर्ग विसर्ग, स्थानम पोषणम मन्वंतर, उती, ईशानुकथा, निरोध आणि मुक्ती, तर अशा प्रकारे हे 10 विषय आहेत. तर हे भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. सर्ग म्हणजे संपूर्ण ह्या भौतिक पदार्थाच्या मूलभूत घटकांची उत्पत्ती केलेली आहे, 16 त्याला सर्ग म्हटलेला आहे. आणि विसर्ग म्हणजे ह्या 3 गुणांच्या परस्पर क्रिया ज्याद्वारे ब्रह्माजी निर्मिती केलेल्या आहेत, जे सत्व रजो आणि तमगुण हे निर्माण केलेले आहे. आणि स्थानम म्हणजे जे भगवान वैकुंठाधिपती आहेत त्यांचा विजय ब्रह्मांडांचे ह्या भौगोलिक वर्णन केलेलं आहे, त्याला स्थान म्हटलेले भगवंतांच्या धामाला. आणि पोषणम म्हणजे भगवंतांच्या अहेतुकी कृपेद्वारे ह्या भौतिक जगातील आणि आध्यात्मिक जगातील सर्व लोकांचं पोषण होत आहे. तर भगवंतांच्या अहेतुकी कृपेद्वारे, तर भगवंतांनी आपल्याला या ठिकाणी जर भगवंतांनी सूर्य काढून घेतला, जर चंद्र काढून घेतला, जर हवा काढून घेतली काही क्षणासाठी, तर आपण जगू शकत नाहीये. तर म्हणून ही भगवंतांची ह्या भौतिक जगामध्ये असणाऱ्या जीवावरती अहेतुकी कृपा आहे आणि त्या कृपेवर जीव हा जीवन जगत आहे. आणि भगवंत पुढे मन्वंतर, जसं आपण बघत आहेत की ब्रह्माजीचे हा भगवंतांच्या अवतारामध्ये मन्वंतर येत आहे, त्या मन्वंतरामध्ये भगवंत हे मन्वंतराच्या रूपामध्ये येत आहेत. आणि तर कशासाठी, तर जे ह्या भौतिक सृष्टीचं जे काय मॅनेजमेंट आहे, मॅनेजमेंट आहे, ती व्यवस्थित चालण्यासाठी भगवंत हे मन्वंतराच्या रूपामध्ये येत आहेत. उती म्हणजे कार्य करण्याची प्रेरणा. प्रत्येक जीव या ठिकाणी आल्यानंतर तो कार्य केल्याशिवाय राहू शकत नाही आणि म्हणून त्याला जी कार्य करण्यासाठी स्थान लागत आहे, वस्तू व्यक्ती परिस्थिती लागत आहे, त्यासाठी भगवंत त्याला त्या जीवाला कर्म करण्यासाठी किंवा त्याला कर्माच्या द्वारे तो त्या जीवाची इच्छा पूर्ण होत आहे ती कर्म केल्यानंतर. आणि म्हणून सकाम कर्म करण्याची जी काही कामना आहे जीवांच्या मध्ये, तर ती पूर्ण करण्यासाठी भगवंत हे त्याला मदत करत आहेत. आणि ह्या 8व्या स्कंदामध्ये भगवंत सांगत आहेत कशाप्रकारे की 9व्या स्कंदामध्ये सांगत आहेत भगवंत की ईशानुकथा म्हणजे यामध्ये भगवंतांची कार्ये व त्याचबरोबर श्रेष्ठ भगवत भक्तांची कार्ये. तर आपण 8व्या स्कंदामध्ये बघितलं भगवंताचे वेगवेगळे अवतार आलेले आहेत, त्यामध्ये त्यांच्या भक्तांची कथा आणि त्यांच्या भगवंतांची अवतारांची कथा. तर भगवंतांची सर्व अवतार आणि सर्व कार्य, भगवंत जेवढे अवतार आहेत आणि सर्व अवतारांचं समूळ, म्हणजे सर्व भगवंतांचे जेवढे जेवढे अवतार आहेत, रामादिमूर्ती शिकला नियमेन तिष्ठेन, जेवढे अवतार आहेत सर्व भगवंतांचे अवतार हे भगवान श्रीकृष्णांच्या पर्यंत घेऊन येत आहेत सर्व अवतार. शेवटी मूळ भगवान श्रीकृष्णांच्या पर्यंत येत आहेत. तर जे काय अवतार झालेले आहेत आजपर्यंत 8व्या स्कंदामध्ये पाहतो आपण, आणि या 9व्या स्कंदामध्ये आता आपण ईशानुकथा पाहत आहेत, त्यांच्या भक्तांची कथा, तर जे सर्व अवतार आहेत ते सर्व अवतार शेवटी ही भगवान श्रीकृष्णांच्या प्रेममय भक्तीपर्यंत सर्व घेऊन येत आहेत. आणि हे आहे, हे शुद्ध ज्ञान म्हणजे श्रीमद भागवताचं तत्वज्ञान आहे जे आपल्याला भगवंतांच्या शुद्ध भक्तीपर्यंत घेऊन येत आहे. आणि पुढे त्या ईशानुकथेनंतर नववा विषय आहे निरोध. तर भगवंत जेव्हा योगनिद्रेमध्ये पोहोचले असतात महाविष्णूच्या रूपामध्ये, तेव्हा भगवंतांच्या ह्या महाविष्णूंच्या श्वास बाहेर सोडल्यानंतर संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती होत आहे आणि त्या जीवाची निर्मिती होत आहे. त्यांच्या इच्छा आकांक्षानुसार ते जीव सर्व त्या ब्रह्मांडामध्ये कार्य करत आहेत. तर महाविष्णूंच्या एका श्वासाद्वारे संपूर्ण ब्रह्मांड हे चालायमान होत आहे. आणि त्यामध्ये ब्रह्माजी आले गर्भोदक शिवविष्णूच्या नाभिकमळांना, आणि त्या नाभिकमळामध्ये 14 भुवन बनवलेले आहेत ब्रह्माजीने. 14 मजल्याची बिल्डिंग बनवलेली आहे, त्यामध्ये आपण भोर लोकामध्ये आहे आणि जिथं कर्मभूमी म्हटलेलं आहे, आणि त्या ठिकाणी जीव हे आपल्या कर्माचं सकाम कर्म किंवा आपल्या कर्मबंधनामध्ये अडकलेले आहेत. कर्म करण्यामध्ये भोग घेण्यामध्ये लागलेले आहेत आणि त्याला निरोध म्हटलेला आहे. महाविष्णूंनी जर तो श्वास सोडलेला आहे तर तो एकदा जर श्वास घेतला तर सर्व ब्रह्मांड हे त्यांच्या नाभीमध्ये पुन्हा स्थित होत आहेत. आणि शेवटी या ठिकाणी मुक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या ज्या मुक्ती म्हणजे स्वतःच्या रूपातील शाश्वत स्थिती, परिवर्तनशील स्थूल शरीर आणि त्याचा त्याग. म्हणजे जो जीव आहे ममय वंश जीव लोके जीवभूत सनातन, जो जीव भगवंतांचा अंश आहे त्या जीवाने आपली स्वाभाविक स्वरूप स्थिती जाणून त्या स्थितीमध्ये स्थित राहणे त्याला म्हटलेले मुक्ती. मुक्तीहित्वा अन्यतेन स्वरूपेन, तर जे जीवाचं स्वाभाविक स्वरूप लक्षण आहे जीवाचं त्यामध्ये त्याने स्थित राहणे याला म्हटलेलं आहे मुक्ती. तर अशा प्रकारे या भागवताच्या 10 विषयावरती चर्चा आपण केलेली आहे. तर आज विशेष दिवस आहे, तर या दिवशी आपण डायरेक्ट ज्या भक्तांचा आविर्भाव आहे, ज्या भगवंतांचा आविर्भाव दिवस आहे, त्यांच्या चरणी आपण जर प्रार्थना करू आणि त्यांनी दिलेल्या उपदेशांचं आपण जर पालन करू तर आपण निश्चितपणे भगवत कृपा प्राप्त बनू. म्हणून आज श्रीमती सीता महाराणी आहे, त्यांचा पण आविर्भाव दिवस आहे. त्यानंतर जानवा माता आहे, त्यांचा पण आविर्भाव दिवस आहे. आणि मधुपंडित यांचा तिरुभाव दिवस आहे. तर जर आपण आजच्या दिवशी अशा प्रकारे आपण आपल्या मनाची तल्लीनता मनाची एकाग्रता ठेवून भगवत चरणी सेवा करून भगवंतांच्या रूपावर त्यांच्या नामावर त्यांच्या लीलावर ध्यान करून भगवंताच्या नामाचा एकाग्र चित्तानी ध्यानपूर्वक जप करून त्यांच्या चरणी प्रार्थना करू, कोण निश्चितपणे आपल्याला त्यांच्या कृपेचा वर्षावहा आपल्याला आपल्यावरती होऊ शकतो. आणि म्हणून आपण पाहत आहोत या ठिकाणी आपण सर्वजण TV मध्ये आपण श्री रामायणाची सिरियल पाहत आहेत, त्यामध्ये आपण पाहत आहे की कशा प्रकारे जे रामायणाच्या कथेमध्ये पाहत आहे की कशा प्रकारे पूर्ण पुरुषोत्तम मर्यादा पुरुषोत्तम श्री राम म्हणून या भूतालावरती प्रकट झालेले आहेत. आणि त्यांनी एक राजाच्या रूपामध्ये रोल केलेला आहे श्रीरामांनी, आणि तो एक आदर्श राजा म्हणून आदर्श पती म्हणून आदर्श मित्र म्हणून आदर्श राजा म्हणून त्यांनी हा पूर्ण जो रोल निभावलेला आहे, त्यांनी त्यांचे कर्तव्य निभावलेले. भगवंत जरी भगवंत ह्या एका मानव सदृश रूपामध्ये येत असतील तरी भगवंतांनी आपले सर्व कार्य पार केलेले आहे, संपन्न पार पाडलेले आहेत. जे या भौतिक जगामधील प्रत्येक जीवाला आपले कार्य पार पाडण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. आणि म्हणून ह्या रामलीलेमध्ये आपण पाहत आहेत, विशेष करून सीता महाराणीच्या ह्या उदाहरणावरून त्यांच्या जीवनशैलीवरून आपण पाहू शकतो की कशा प्रकारे सीता महाराणी त्यांचा जन्म एक अद्भुत आहे. म्हणून जेव्हा जनक महाराज हे तेव्हा त्यांच्या राज्यामध्ये जेव्हा त्यांना मोठा यज्ञ करायचा असतो, राजस्व यज्ञ करायचं असतं मोठा, त्यासाठी यज्ञासाठी तयारी म्हणून ते जमिनीला नांगर घालत असतात. तोपर्यंत तो यज्ञ पूर्ण होत नसतो. आणि म्हणून बघतो कशा प्रकारे तो नांगर हाकताना त्या गावातील त्या राज्यातील जे जनक महाराज आहेत ते सर्वांना मुबलक प्रमाणामध्ये धन धान्य देत आहेत, त्यांना सोने देत आहेत, अनेक पवित्र वस्तू देत आहेत, त्यांना कपडे देत आहेत, सर्व प्रजाला ते संतुष्ट करत आहेत. आणि त्याचबरोबर जेव्हा हा नांगर हाकण्यासाठी ते त्या शेतामध्ये जात आहेत त्यांच्या सर्व सवंगड्यांच्या बरोबर जनक महाराज, तेव्हा हे जनक महाराज पाहत आहेत ती त्या नांगराला काहीतरी असं एक वस्तू लागलेली आहे, ज्या वस्तूला स्पर्श झाल्यानंतर एक त्या नांगराच्या असं जड काहीतरी लागत आहे. तर तसं एक जड ही वस्तू लागलेली, तेव्हा ती खोदून पाहत आहे त्या ठिकाणी जनक महाराज, ती त्या शेतामध्ये भूमीमध्ये ही एका सोनेरी पेटीमध्ये बंद पेटीमध्ये सीता महाराणी एका छोट्याशा रूपामध्ये अतिशय गोंडस रूपामध्ये अतिशय तेजपुंज सीता महाराणीचं हा तिचं हे चेहरा आहे. आणि त्यांचा सुंदर चेहरा आहे, त्यांचे हावभाव आहेत, त्यांची बोली आहे. तर ह्या रूपामध्ये पेटीमध्ये बंद असताना पाहून जनक महाराज बघतात की ही छोटीशी कोण आहे ही मुलगी, मानते भारावून जात आहेत. आणि म्हणून त्या सोन्याच्या पेंटीवरून त्या सीता महाराणी घेत आहेत, आपल्या राज्यामध्ये नेत आहेत. आणि नंतर मग स्वागत करत आहे सर्व भक्त, सर्व त्या राज्यातील सर्व लोक सीता महाराणी स्वागत करत आहेत. मोठा उत्सव होत आहे, त्यांचा अभिषेक होत आहे, त्यांना अतिशय सुंदर सुंदर कपडे घालण्यासाठी दिले जात आहे, त्यांना व्यंजन दिले जात आहे, त्यांचा स्वागत सत्कार केला जात आहे. आणि त्याबरोबर जनक महाराजांना त्या सर्व एवढा त्यांचा आनंद हा गंगनामध्ये मावत नव्हता. आणि म्हणून ते त्यांनी संपूर्णपणे त्या राज्यामध्ये सर्वांना संतुष्ट केलेले आहे, कारण त्यांच्याकडे एक पुत्र प्राप्ती झालेली आहे सीता महाराणीसारखी अतिशय सुंदर सुंदर रूपामध्ये. आणि त्यामध्ये मग पुढे बघतो कशा प्रकारे मग त्या सीता महाराणीला नंतर त्या तिकडे बघतो की आपण कशा प्रकारे त्यांची नंतर सीता स्वयंवर होतो. मग जर ही जेव्हा सीता महाराणी आपल्या घरामध्ये झाडू मारत असते तर तेव्हा जे भगवान शिवाने दिलेलं धनुष्य आहे ती असं सहजपणे उचलते आणि बाजूला ठेवते. ते धनुष्य उचलण्यासाठी त्याला कमीत कमी शेकडो किंवा कित्येक लोक लागू शकतात, परंतु तो धनुष्य हाताने सहज सीता महाराणी उचलते आणि बाजूला ठेवत आहे. तर हे जनक महाराज बघतात की अरे ही बालिका ही कोणी सर्वसाधारण नाही, ही अद्भुत आहे, विशेष आहे. आणि म्हणून बघतात की हिचा विवाह आहे तो विशेष पुरुषाशीच केला गेला पाहिजे. आणि मग जेव्हा ती मोठी होत आहे सीता महाराणी, तेव्हा संपूर्ण जेवढे काय मोठे मोठे महाराजे राजे असतात सर्वांना आमंत्रण दिलं जात आहे की जो कोणी जो राजा जो व्यक्ती जो युवक जो व्यक्ती ह्या शिवधनुष्याचं तोडेल त्याला ह्या सीता स्वयंवर आपली गळ्यामध्ये हार घालणार आहे, वरमाला घालणार आहे. तर अशा प्रकारे मग सर्वजण येत आहेत, आपण बघतोय रामायणामध्ये आणि वाचतोय पण आपण ऐकतो पण. तर प्रभू रामचंद्र हे वशिष्ठ ऋषींच्या समेत त्या ठिकाणी येत आहेत. आणि त्या ठिकाणी तो शिवधनुष्य केवळ श्रीराम हे तोडू शकत होते, कारण तेच भगवंत आहेत. आणि त्या भगवंतांची अर्धांगिनी ही सीता महाराणी आहे. आणि मग सीता महाराणीच्या जीवनामध्ये आपण पाहत आहे की कशा प्रकारे आपण अनेक धडे, कथा तर माहिती आहे त्या आपल्याला, परंतु अनेक धडे आपण ह्या सीता महाराणीच्या जीवनामधून जाणून घेऊ शकतो. आणि म्हणून सीता महाराणीच्या जेव्हा अयोध्येमध्ये जात आहे सीता महाराणी विवाह होऊन, तेव्हा त्यांना समजलं जात आहे काही दिवसांनी काही महिन्यांनी त्यांना समजलं जात आहे की माझे जे पतिदेव आहे श्रीराम आहेत, तर यांना 14 वर्षाचा वनवास त्यांच्या वडिलांनी दिलेला आहे त्यांच्या धर्मपत्नीच्या सांगण्यावरून. आणि म्हणून सीता महाराणी म्हटले नाही की हे पतिदेव तुम्ही 14 वर्ष वनवासामध्ये राहा आणि त्यानंतर मी तुमच्याकडे राहण्यासाठी येत आहे. तर जेव्हा सीताराम महाराणी ही एक आदर्श पतिव्रता स्त्रीचं गुण दाखवून देत आहे, आणि म्हणून ती जे काही पतीचे दुःख असतील त्या दुःखामध्ये ती सामील झालेले आहे. जे पतीचे सुख असतील, जे पतीचे दुःख असतील, ज्या पतींच्या समस्या असतील, त्या समस्यामध्ये सामारे झालेले आहे सीता महाराणी. म्हणून जे काही तिच्या जीवनामध्ये जे काही दुःख यायचे सीता महाराणीच्या, तर ते दुःख ती सहन करायची पूर्णपणे, निमूटपणे. कारण स्त्रीच्या कडे असणारा एक गुणधर्म आहे, ती सहनशील असते. पण ती कधी सांगायची नाही की मला अशा प्रकारचा त्रास होत आहे, अशा प्रकारचे लोक मला बोलत आहेत, अशा प्रकारचे व्यक्ती माझ्याशी व्यवहार करत आहेत. पण सीता महाराणी पूर्णपणे निमूटपणे तिथून ती त्या म्हणजे वनवासाला जाण्यापर्यंत, कशाप्रकारे आपण बघतो की कशाप्रकारे वनवासाला जाण्यापर्यंत सीता महाराणी हे पूर्णपणे सहन करत आहे. शेवटपर्यंत कुठपर्यंत सहन करत आहे, तिकडून जेव्हा रावण लंकेला घेऊन जात आहे सीता महाराणीला, लंकेमध्ये पण सहन करत आहे. लंकेवरून जेव्हा श्रीरामचंद्र त्या रावणाचा वध करून अयोध्येमध्ये येत आहे सीता महाराणी, आणि त्यावेळेस पण सीता महाराणी सहन करत आहे. आणि प्रभू रामचंद्र हे सीता महाराणीला लोक सांगण्यावरून सीता महाराणी काय करत आहेत, वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये सोडून देत आहेत, सीता महाराणीचा त्याग करत आहेत. तर अशा प्रकारे जे काही दुःख आहे, संकट आहेत, समस्या आहेत, त्या अनेक दुःखांना, संकटांना, समस्यांना हे सामोरे जाण्यासाठी सामर्थ्य हे सीता मातेमध्ये होतं. आणि आपण पाहतो की कशा प्रकारे सहनशीलता किती प्रमाणामध्ये सहनशीलता होती. आणि म्हणून या जगामध्ये भौतिक जगातील जीवाची तुलना ह्या सीतेशी केलेली आहे. आणि श्रीराम हे भगवंत आहेत. आणि म्हणून जेव्हा एका आध्यात्मिक गुरुच्या अध्यक्षखाली राहून त्यांचं मार्गदर्शन घेऊन जेव्हा जीव हा भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होतो, तेव्हा त्या जीवाचं कल्याण त्या भगवंतांच्या आश्रयामध्ये आहे. आणि जे हनुमानजी आहेत, हनुमानजी रोल करत आहेत एका आध्यात्मिक गुरूंचा रोल व्यक्त करत आहेत. जेव्हा सीता महाराणीला रावणाने पळून नेलेला आहे, रावण हा एका कामी पुरुषाचं, एका भोगी, एका स्वार्थी व्यक्तीचं लक्षण तो प्रकट करत आहे. तर तो रावण हा म्हणजे जीव जेव्हा अशा सर्व ह्या आहारामध्ये म्हणजे ह्या सर्व अनर्थांना तो बळी पडलेला असतो, तेव्हा त्या जीवाला जर त्या अनर्थामधून त्याला जर आपल्या जीवनाची परिपूर्णता करायची असेल, तर त्यांनी एका आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे. आणि त्यांनी प्रभू श्रीरामांच्या सेवेमध्ये संलग्न झालं पाहिजे, तेव्हा तो त्या जीवाचं कल्याण त्याला परिपूर्ण मात्रेमध्ये होऊ शकतं. आणि म्हणून हनुमानजी हे एका आध्यात्मिक गुरूंचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी आपल्याला धडा शिकवत आहेत. आणि तेच श्री हनुमानजी त्या सीते मातेचा शोध लावत आहेत, आणि त्या सीता मातेला पुन्हा भगवान श्रीरामांच्या सेवेमध्ये नियुक्त करत आहेत. आणि सीता महाराणी मग अशा प्रकारे तिने कधीही कंप्लेंट केली नाहीये की मला दुःख भेटत आहे, मला समस्या येत आहेत, माझ्या जीवनामध्ये एवढा त्रास होत आहे, अनेक प्रकारची त्यांना यातना होत आहेत, तरी पण त्यांनी कधीही कंप्लेंट केली नाही सीता महाराणी. केवळ त्या सहन करत राहिल्या, सहन करत राहिल्या. आणि त्या सर्व सहनशील अवस्थेमध्ये त्यांनी आपली जी भक्ती आहे, आपली सेवा आहे, आपली साधना आहे, भगवंताचं स्मरण आहे, चिंतन आहे, एका क्षणासाठीही त्यांनी सोडलेलं नाही. म्हणून जीवाने भगवंतांची भक्ती, सेवा, त्यांची साधना एका क्षणासाठीही सोडली नाही पाहिजे, भगवंतांचं चिंतन. तशी सीता महाराणा आपल्याला त्यांच्या जीवनामधून दाखवून देत आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट जरी आले, तरी आपण भगवंतांची भक्ती किंवा भगवंतांची सेवा आहे, भगवंतांची स्मरण आहे, त्यांचं चिंतन आहे, त्यांचं नाव आहे. आणि या भौतिक जगामध्ये भगवंतांशी आपला संबंध जोडण्यासाठी भगवंत हे एका नामाच्या रूपामध्ये आलेले आहेत. आणि तेच भगवंत आपल्या नामाच्या द्वारे जीवाशी आपला असणारा जो संबंध आहे तो जोडण्यासाठी आलेले आहेत. आणि जर जीवाने अतिशय दक्षतेने, प्रामाणिकपणे, गंभीरपणे जर ते नाव त्यांनी घेतलं, तर भगवंत त्या जीवाला आपल्याशी संबंध स्थापित करण्यासाठी त्याला मदत करत आहेत. तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे सीता महाराणी पूर्णपणे आपल्याला शरणागती काय आहे, शरणागतीचं जे लक्षण आहे तर ते शरणागती लक्षण आपल्या सीता महाराणीच्या जीवनावरून आपण पाहू शकतो. तर ही आहे सीता महाराणीची जी काही त्यांच्या पासून येणारी जी काही शिक्षा आहे, तर त्या शिक्षा आपण या सीता महाराणीच्या जीवनावरून घेऊ शकतो. आणि आपण आपल्या साधना भक्तीमध्ये आपण रुजू होऊन ही आपण काय करू शकतो, आपण आपल्या ज्या मनुष्य जीवनाची परिपूर्णता आहे ती पूर्णता करू शकतो. आणि म्हणून आपल्याला भगवंतांशी जो आपला संबंध आहे विसरलेला, तो संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी आपल्याला प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक भगवंतांची सेवा आणि साधना करावी लागेल. तेव्हा आपण ह्या सेवा आणि साधनेच्या द्वारे आपण आपल्या भगवंतांशी असणारा जो संबंध आहे पुन्हा तो स्थापित करू शकतो. तर ही आहे सीता महाराणीच्या जीवनावरून शिक्षा. हरे कृष्णा. तर आपण या ठिकाणी थांबू, वेळ झालेला आहे. कुणाचा काय प्रश्न असेल विचारू शकता. टीका टिप्पणी सांगू. जय ग्रंथराज श्रीमद भागवत महापुराण की, जय शील प्रभुपाद की, सीताराम लक्ष्मण हनुमान भगवान की, श्री जानवा माता की, गौ